हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अप्रतिमचा माहोल बनलेला आहे. कालचा दिवस फार सुंदर होता, काल रविवार होता, सुटीचा दिवस होता. एकूणच 2 ऑक्टोबर आणि रविवार हे जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्या सगळ्यांना फारसं काही रुचत पटत नाही, कारण एक सुट्टी गेली एक सुट्टी गेली. पण ना कानी कपाळी ओरडून एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते की बाबा रे 26 जानेवारी 15 ऑगस्ट 2 ऑक्टोबर कुठल्याही महान नेत्याचा जन्मदिवस असो किंवा स्मृती दिन असो, ह्या दिवशी या दिवसाकडे फक्त एक सुट्टी म्हणून पाहणं योग्य नाहीये. कालच्या तर दुपारी घरी बसलो होतो मी आणि गांधींच्या आयुष्यावर असणारे सिनेमे चालले होते, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 चॅनल्सवर सिनेमा खरं तर दाखवला लोकांनी आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून गांधीजी आपल्या समोर ठेवण्याचा, त्यांचं चारित्र्य त्यांचं एकूण कार्य आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. एक फार स्ट्रॉंग मीडियम आहे, पिक्चर झालं नाटक झालं हे फार स्ट्रॉंग मीडियम आहेत आणि ते तो सिनेमा बघत असताना आहे ना वेगवेगळे असे पैलू जे आपल्या वाचनात काही गोष्टी कधी येत नाही. सिनेमामध्ये काही गोष्टी ॲडिशन असतं पण डॉक्युमेंटरीमध्ये तसं नसतं. डॉक्युमेंटरीमध्ये ॲज इट इज दाखवलं जातं. काही इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्सवर डॉक्युमेंटरीज सुरू होत्या आणि वेगवेगळ्या गोष्टी गांधीजींबद्दलच्या नव्यानं कळत होत्या. डेफिनेटली गांधीजींबद्दल वाचन तुम्ही कितीही करा, तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन उलगडत जातं, नवीन काहीतरी कळत जातं. आणि गांधींबद्दल बोलताना आहे ना खूप जास्त असा एक वेगळा सूर असतो तरुणाईचा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो नसतो या प्रकारात नको जाऊयात आपण, पण एक वेगळा सूर असतो, यु नो, एक उदासीनता पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण जर चारित्र्य अभ्यासलं गांधीजींचं तर आपल्याला हे लक्षात येईल की खरंच त्यांनी सांगितलेले सिद्धांत, त्यांनी केलेल्या गोष्टी इतिहासामध्ये त्यांना खूप ठिकाणी क्रिटिसाइज केलं गेलं. असे बरेचसे टर्न्स आले आयुष्यामध्ये त्यांच्या की जिकडं गांधीजींचा मार्ग योग्य नाहीये असं तत्कालीन समाजाला वाटत होतं. हो, एकेकाळी गांधींच्या मागं उभी राहणारी मंडळी सुद्धा त्यांना सोडून निघून गेली होती, पण त्यांनी स्वतःचा मार्ग सोडला नाही. त्यांना प्रचंड विश्वास होता. यु नो, हे फार शिकण्यासारखं आहे. आपण जे काम करतो आहोत ते चांगलं आहे आणि ह्या कामाला करण्यासाठी हीच योग्य पद्धत आहे. हा विश्वास आधी स्वतःचा असणं आहे ना प्रचंड गरजेचं आहे. आपल्यात सुद्धा बऱ्याचदा या विश्वासाच्या कमतरतेमुळे काही कामं आपले फिसकटलेले असणार आहेत, पण तरी सुद्धा आपण लक्ष देत नाही. जरा स्वतःवर विश्वास ठेवा आणि जरा गांधींनी आपल्या राष्ट्रपित्यानं सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा, आयुष्य फार सुंदर होईल. डेफिनेटली फार फिलॉसॉफिकल वाटतील ही सगळी वाक्य, पण खूप खरी आहेत आणि खूप खूप ना अशी पोटतिडकीनं आणि मनापासून आलेली आहेत. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्यासोबत, बजाते राहो.